चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेअर बाजारामध्ये पुन्हा तेजी, 310 अंकांनी वाढला सेन्सेक्स। शेअर बाजारामध्ये पुन्हा तेजी आल्याने बुधवारी सलग 8व्या कारभार सत्र सुरू राहिले। आज पुन्हा सेन्सेक्स कोविड-19 टीकेच्या तेजा बातम्यांबरोबर जागतिक बाजारांमध्ये तेजी दरम्यान सेन्सेक्सने 310 अंकांनी उडी घेतली आणि 43,587 वर पोहोचला, तर निफ्टी 100 अंकांच्या तेजीने 12,731 वर ट्रेंड करत आहे। आज पुन्हा सेन्सेक्स आणि निफ्टी नव्यामध्ये सर्वकालिक उच्च स्तरावर कारभार करत आहेत। काल BSE 30 सेन्सेक्स दिवसामध्ये सर्वकालीन उच्च स्तर 43,316.44 अंकांपर्यंत पोहोचल्यानंतर अखेर 680.22 अंक किंवा 1.60% वाढीसह 43,277.65 अंकावर बंद झाला। नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 12,643.90 अंकाने आपल्या सर्वकालिक उच्च स्तराला स्पर्श केल्यानंतर अखेर 170.5 अंक किंवा 1.36% वाढीसह 12,631.10 अंकावर बंद झाला।